93.5 Red FM.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
माझं नाव आमिर तांबोळी आहे. मी जेडब्ल्यू मॅरिक मध्ये काम आलोय.
अरे वा 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 आमिर भाई, एकदम तू 5-7 स्टार मध्ये काम करतोस की?
हा, आताच आम्ही पुणे सुपर गेम्स चे होस्टिंग केली होती. ते उद्याच म्हणजे कालच चेकआउट झाले.
रायझिंग पुणे सुपर जायंट्स रे.
हा, रायझिंग पुणे सुपर जायंट्स
म्हणजे आपली टीम रेड एफ एम. आपण ऑफिशियल रेडिओ पार्टनर आहोत त्याचे.
हा बरोबर, तुम्ही पण ऑफिशियल रेडिओ पार्टनर आणि आम्ही पण ऑफिशियल.
सगळे ऑफिशियलच आपण.
हा बरोबर, अगदी बरोबर.
वा 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 वा, कसं वाटलं? तू भेटलास का त्यांना, प्लेयर्सला?
हा, मी त्यांच्यासोबत होतो. तो माझ्याकडे एवढे त्यांचे सेल्फीज आणि फोटोज आहेत, तर मी तुम्हाला करेलच, फेसबुकवर अपडेट करेल.
माझं पेज माहितीये तुला?
हा माहितीये मला,
facebook.com/
अर्ज संग्राम रेडे.
बरं मित्रा, पाडव्याला काही खरेदी आपल्याला नाही करता आली, अक्षय तृतीयाला तरी करता येईल का? कारण तेव्हा स्ट्राईक चालू होता सोनारांचा.
प्लॅन आहे, प्लॅन असा आहे की इन्क्रीमेंट झालंय आणि बोनस पण भेटले.
किती किती किती?
5,000 आणि इन्क्रीमेंट झाले आणि 25,000 बोनस भेटलाय हॉटेलतर्फे. तर ह्यावेळेस माझ्या आईला एक गिफ्ट द्यायचं ठरवलंय, म्हणजे सोन्याचंच आहे, ते गंठन देणार आहे.
किती गोड आहे सर तू, किती गोड. वा.
आणि संग्राम, तुझे आणखीन एक फॅन आहे, ते माझ्यासोबत बसलेले, त्यांचं नाव आहे विनोद घनावत. ते पण तुझ्याशी बोलतील, इफ यू डोंट माइंड.
पटकन दे, पटकन.
संग्राम नमस्ते, विनोद बोलतोय मी.
नमस्कार विनोद, काय चाललंय?
खूप सुंदर वाटतं तुमचा कार्यक्रम ऐकून सगळ्यांना मला.
थँक्यू थँक्यू. बरं, अक्षय तृतीयाला काय प्लॅन तुमचा? काय खरेदी करणार आहे का?
अक्षय तृतीयाला काय प्लॅन नाही सध्या माझा संग्राम.
अरे पण याला आता आमिरला भरपूर बोनस बिनस मिळालाय, काय काय म्हणतोय? तुम्हाला नाही मिळाला?
आमिरला भेटलेला आहे, पण मी हेल्प करेन निश्चितच आमिरला. आमिरसाठीच मी मदत करू इच्छित आहे.
बर बर बर, पण तुमचा नाही पगार वाढला का?
माझा यंदा तर नाहीये सर, पुढच्या वर्षी निश्चितच.
बर बर, चालेल चालेल, चांगलं काम करा, ऑल द बेस्ट.
ओके सर, धन्यवाद, आभारी आहे.
तर तुमचा जो डायलॉग, संग्राम बोलतो पुणेकर खुलतोला, आपण असं म्हणू शकतो संग्राम बोलतो आणि पुणेकर नाचतो डोलतो एव्हरीथिंग.
संग्राम बोलतो पुणेकर खुलतो.
कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं.
तू चाहिए, तू चाहिए.
संग्राम 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.